हॅलो सर, पूनम पाटील बोलते, ब्रांच प्रेसिडेंट मधून. सर, अनघा मॅम सोबत बोलणं झालेलं माझं आधी रिगार्डिंग. हॅलो. अच्छा अच्छा, ठीक.
हॅलो
हॅलो मॅम, पूनम बोलते, ब्रांच प्रेसिडेंट मधून. मॅम, आपलं आधी बोलणं झालेलं रिगार्डिंग, मी तुम्हाला फ्लॅग बद्दल ओरायन आणि ब्रॉडवे बद्दल डिटेल शेअर केले होते, तर तुम्ही ते एकदा चेक आउट केले का? अच्छा, ओके, फाईन, बरोबर. हो हो, तुमचे 2 BHKची रिक्वायरमेंट आहे, बरोबर. तुम्ही हिंजवडी मध्ये मी तुम्हाला प्रोजेक्ट सजेस्ट केला होता, ब्ल्यू रिच, आणि दुसरा एक प्रोजेक्ट सुद्धा ब्रॉडवे. हा, काय हो, तर त्याबद्दल तुम्हाला मी ऍक्च्युली डीप त्याच्याबद्दल डिटेल्स दिले होते, तर त्याबद्दल विचारायचं होतं की तुमचं त्याबद्दल काही पुढे मत झालं किंवा तुम्ही डिटेल्स चेक केले प्रोजेक्ट बद्दल काही?
चेक केलं मी, पण मला आता खरं आठवत नाही, कारण मी एवढे सगळे डिटेल्स चेक केले, तुम्ही पाठवलेले ना, मला ते एक्झॅक्टली परंतु काही डिटेल्स आठवत.
अच्छा, ओके, ठीक आहे. तुमचे 2 BHK साठी रिक्वायरमेंट होती, बरोबर. येस येस. सर, आपल्याकडे ब्ल्यू रिच मध्ये 2 BHK आहे, 745 कार्पेट असणारे त्याचं, आणि अंडर कन्स्ट्रक्शन आहे. तर तुमची रिक्वायरमेंट कशी स्पेसिफिकली? अंडर कन्स्ट्रक्शन म्हणतात ना? ओके, फाईन. अच्छा, आणि लोक हो 3 BHK पण आहे, अंडर कन्स्ट्रक्शन आहे 3 BHK. एरिया ब्ल्यू रिच मध्ये बघायला गेलं तर 1183. काय हो, कार्पेट कार्पेट. हो हो, कार्पेट. आणि दुसरीकडे ब्रॉडवे मध्ये 3 BHK बघायला गेलं तर त्याचं कार्पेट आहे 1220 अप्रॉक्स.
1220.
हो 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 हो.
ब्रॉडवे मध्ये,
ब्रॉडवे वाकड दत्त मंदिर वरती हा प्रोजेक्ट आहे, अंडर कन्स्ट्रक्शन आहे तो पण. हो, ज्याचं 23 मध्ये पोझिशन आहे. हो, दत्त मंदिर वरती आहे. अच्छा अच्छा, तर तुमची स्पेसिफिकली म्हणजे 2 BHK किंवा 3 BHK असं होत आहेत का?
ओके,
ओके. आणि साधारण कशा रेंज पर्यंत बघतात किंवा बजेट?
बजेट
80. ओके, फॉर 2 BHK और 3 BHK? 2 BHK साठी
नाही, 2 BHK 3 BHK.
ओके ओके, फाईन.
3 BHK पण मिळतात, पण थोडे लांब लांब
आहेत. ओके ओके. तर ऍक्च्युली ब्रॉडवे मध्ये नाही, ब्रॉडवे मध्ये 2 BHK मॅम प्रेशस कार्पेट म्हणजे मोठ्या कार्पेट मध्ये पण अवेलेबल आहे. तर 950 आणि 850 असे 2 कार्पेट मध्ये आहे. सो तुम्हाला एकदा साईट व्हिजिट करायला जमलं तर आपल्याला एक तुम्हाला प्रोजेक्ट पण बघता येईल आणि तो वेळ एक्सप्लेन करता येईल.
एक मिनिट.
हो, तर ऍक्च्युली तुम्हाला इनके साईट व्हिजिट जमले विकेंडला किंवा वीक डेज मध्ये तर तुम्हाला प्रोजेक्ट पण बघता येईल. हा, प्रोजेक्ट बघता येईल आणि डिटेल्स भेटतील.
अच्छा,
काय हो, ठीक आहे, चालेल. व्हर्च्युअल व्हिजिट पण तुम्हाला करू शकते मी. तसेच तुम्ही एक, ओके, फाईन फाईन फाईन. जरी तुमचा एक मला प्रेफर टायमिंग वगैरे द्या किंवा मला टेक्स्ट मेसेज केला तरी चालेल की तुम्ही कोणत्या टायमिंगला अवेलेबल असाल, सो आपण तुमचं एक व्हर्च्युअल मीटिंग करू शकतो. अच्छा, ओके. आणि मला डेट आणि टायमिंग मला फक्त मेसेज करा. ओके, ओके. आणि बरं, ठीक आहे. तुम्हाला ज्या नंबरने कॉल आले त्या सेम नंबरला तुम्ही मला मेसेज केला तरी चालेल. ओके ओके ओके, फाईन, ठीक आहे, बोलता येईल मग. आणि तुम्ही आता पुण्यात कुठे राहतात? पिंपळ 14. अच्छा, ओके, ठीक आहे, चालेल चालेल. आणि इन केस पॉसिबल पिंपळ 14 मध्ये नाहीये, पण ग्रहाटणी मध्ये प्रोजेक्ट आहे आपला जो अर्ली पोझिशन मध्ये आहे, 2 BHK आणि 3 BHK. सो तिथे रहाटणी मध्ये तुम्हाला सोपटे लॉन्च माहिती आहे, किंवा तुम्ही गुगल मॅप वरती रिचमंड पार्क रिचमंड पार्क मध्ये टाकलं तिथे, तर तसं सर्च करत त्याची मला भेटली कायवाडी जवळ. तर तिथे कसं आहे की तो अर्ली पोझिशन मध्ये प्रोजेक्ट आहे आणि 2 BHK 3 BHK आहे तिथे. सो 3 BHK अप्रॉक्स कॉस्टिंग आहे आपल्याकडे 85 तिकीट. सो तुम्ही रिचमंड साठी हो तुम्ही त्याला पण
प्लॅन्स
आहेत का तुमच्याकडे? हो तिथे ऑनलाईन डिटेल्स आहेत, मी तुम्हाला आता ते शेअर करते किंवा त्याचं लोकेशन पण मी शेअर करते. सो तुम्ही त्याला विजिट करून बघायचं इथे पण. यस डेफिनेटली. आणि इथे तुम्हाला वेळ भेटत तर बिग डेज मध्ये तुम्ही विजिट करा, ब्रॉडवेला पण विजिट करायचं आहे.
सो तुम्हाला नाईट करणार आहे का प्लॅन मुलांसाठी?
ओके
फाईन.
अच्छा अच्छा ठीक आहे, काय होतं
आणि डिसिजन तर म्हणजे ऑब्व्हियसली संपल्यावरच सगळं डिसिजन होईल. आता फक्त आम्ही बघतोय
सगळे घरी आहे, डिस्कशन करताय. अच्छा 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 ठीक आहे ठीक आहे. काय हो काही हरकत नाही, कारण ऍक्च्युली कसं काय त्यांना स्टॅम्प ड्युटी पण कमी झाली तर तुम्हाला आज त्याचं बेनिफिट घेत आहे.
हो हो कळलं ते कळलं, पण बघू.
ओके ओके ठीक आहे, काय मी तुम्हाला डिटेल्स पाठवते, तुम्ही मला फक्त मेसेज किंवा ते करा. ओके ओके बाय.